हाथों से,
मग हातो से तुम्ही परत डबिंग करायला हवा, तोच ठेवलाय
मग आता करू का डबिंग?
करा मग तिथून
फक्त हात फसे घे,
नाही नाही अर्धी लाईन पंच करू
आपण. हा करू.
अपने हाथों से निवाला साईज सबको दिख, भिक्षा मांगे भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख,
दान धर्म सिख लाए, दान धर्म सिख, दान धर्म सिख लाए, भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख, दान धर्म सिख लाए. भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख लाए, गे
भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख लाए,
दान धर्म सिख लाए, दान धर्म दान धर्म सिख ला, दान धर्म सिख ला, दान धर्म सिख लाए,
दान धर्म सिख लाए.
सेकंड वाली चलो,
साई जी सबको खिलाए, ये
हाथों से निवाला मतलब,
हाथों से निवाला साई जी सबको खिलाए, साई जी सबको खिलाएंगे. अपने हाथों से निवाला साईं जी सबको खिलाए,
अपने हाथों से निवाला साईं जी सबको खिलाए, ये तिथपर्यंत आला तेवढा घे, लाए तेवढा म्हणत येऊ का? अख्खाच पंच कधी तर हे करतो, जॉईंट करतो, दान धर्म सिख लाए, आपण एवढं म्हणतो
तसं करता. हा मग तो पंच पाहिजे होता,
तुला ते पंच पण मिळालं ना आता.
आता कर
झोला ही लाईन घ्यायची का?
इंसा हो या बेजुबान हो, इंसा हो या बेजुबान, सबका है साई झोला,
साई का झोला,
साई का झोला. इंसा हो या बेजुबान, सबका है
सबका है साई का झोला,
असं आहे. इंसा हो या बेजुबान हो, हो इंसा हो या बेजुबान, सबका है साई का झोला, सबका है साई झोला, सबका साई झोला, त्याचा पण अर्थ खूप सुंदर बघतो ऍक्च्युली, म्हणजे कोणाला काय कमी पडू देत नाही असं पण अर्थ होतो त्याचा. साई का झोला म्हणजे ती ती झोळीच आहे त्याची, असं होत. सबका है साई झोला, होय का? मी आधी बोललेलो लाईन
आहे ना ठेवले,
अर्थ नाही, अर्थपूर्ण आहे का पण ते? खूप छान आहे त्याच्यापेक्षा. साई का झोला म्हणजे त्याच्या झुळीत आहेत सगळे असं होतंय, आणि ती झुळी सगळी माणसं त्याच्या साईचा झोला आहे, म्हणजे ही जी आहे सगळी
विश्वचाक झोळीमध्ये, विश्वचाक झोळीमध्ये,
हा असं होतं अर्थ.
सेम सेम घेऊ,
इन्सा हो या बेजुबान हो,
ऐका,
इंसा हो या बेजुबान हो,
आले
वाटत
बघा बरं, ऐका ते आले वाटत
थोड,
नाही लागलं
आता नवीन घे त्या आधी,
इंसा हो या बेजुबान हो, इंसा हो या बेजुबान, सबका है साई झोला.
सबका है साई,
इंसा हो या बेजुबान हो, इंसा सबका है साई झोला
सबका पसंद
बेजुबान सबका है साई झोला
चपड़े
मस्त मलंग मौला मस्त मलंग मौला
फॉलो करते हो
तू